चीनी मंडी .com पॉडकास्ट।
इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणं योग्य आहे? इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत 7.5% इथेनॉल मिश्रित इंधनाचं लक्ष पूर्ण करण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू आहे। यापूर्वी गेल्या वर्षी 4.22% इथेनॉल मिश्रित इंधन मिळत होतं। सध्या देशात इथेनॉलचं उत्पादन वाढण्याला बळ मिळू लागलं आहे। देशाची सध्याची इथेनॉल क्षमता 355 कोटी लिटरची असून साखर कारखान्यांनी 250 कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार केले आहेत। त्यातील 51 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठाही करण्यात आला आहे। इथेनॉलचा हंगाम डिसेंबरपासून सुरू होतो। त्यानंतरच्या 3 महिन्यात 51 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे। सध्या देशात इथेनॉलचं उत्पादन वाढू लागल्यानं इथेनॉल पुरवठ्याचा अंतिम आकडा हा अपेक्षेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमात 2022 पर्यंत 10% इथेनॉल मिश्रित इंधन पुरवण्याचं लक्ष आहे। त्यासंदर्भातील सूचना तेल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत। सरकारनं 2030 पर्यंत देशात 20% इथेनॉल मिश्रित इंधन पुरवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे। भारतात इथेनॉल मिश्रित इंधन पुरवण्याला 2001 मध्ये सुरुवात झाली। इथेनॉल हे उसाच्या मळीचा उपपदार्थ असून ते प्रामुख्यानं पेट्रोलमध्ये मिसळलं जातं। भारतात पेट्रोलची सरासरी मागणी 3500 कोटी लिटरची आहे। त्याच्या 10% इथेनॉल मिश्रण म्हणजेच 350 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे। विशेष म्हणजे इतक्या प्रमाणात इथेनॉल उपलब्ध होण्यासाठी भारत सक्षम होऊ लागला आहे। चांगली मागणी आणि दर यामुळे साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीसाठी गुंतवणूक करू लागले आहेत। इथेनॉल मिश्रणाला पाठिंबा देणं हे भारताच्या दृष्टीनं फायदेशीर आहे। गेल्या काही दिवसात भारतात साखरेचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं आहे। मागणी कमी असल्यामुळे दर घसरले आहेत। त्यामुळं भविष्यात साखरेचं करायचं काय असा प्रश्न साखर उद्योगापुढं आहे। साखरेला मागणी नसल्यानं कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत। परिणामी ऊस उत्पादकांची देणी थकली असून त्यांच्यात रोष वाढत आहे। जर इथेनॉलच्या उत्पादनावर भर दिला तर येत्या काही दिवसात साखरेचा अतिरिक्त पुरवठा तुटवड्यात रूपांतरित होऊ शकतो, जे साखर उद्योगाच्या दृष्टीनं हिताचं आहे। भारत ब्राझील पाठोपाठ 2ऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे, पण इथेनॉल उत्पादनाच्या पातळीवर भारत पिछाडीवर आहे। अमेरिकेत इथेनॉलचं सर्वाधिक उत्पादन होतं, त्यापाठोपाठ ब्राझील, युरोप, चीन, कॅनडा यांचा क्रमांक लागतो। ब्राझीलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा दर 40-45% आहे। या देशांमध्ये इथेनॉल पर्यायी इंधन म्हणून वापरलं जातं। अर्थात भारताच्या तुलनेत या देशांमधील लोकसंख्या कमी आहे आणि त्यांच्याकडे पाणी भरपूर आहे। सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला महत्त्व देत असल्यामुळं भारतात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची हीच योग्य वेळ आहे का असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो। त्यामुळं इथेनॉल क्षमता वाढवण्यासाठी कारखान्यांना अनुदान देणं योग्य आहे का की नव्या तंत्रज्ञानासाठी अनुदान वाढवण्याची गरज आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे।